आप सुन रहे हैं रेडियो रवीश।
नमस्कार, मैं रवीश कुमार। दिस पॉडकास्ट हैज बीन जनरेटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस। द वॉइस यू विल नाउ हियर इज नॉट माइंड बट जनरेटेड बाय अ मशीन। वी आर ट्राइंग टू रीच न्यू ऑडियंसेस एंड दस मेकिंग यूज ऑफ व्हाट एआई हैज टू ऑफर। देयर माइट बी सम ट्रांसलेशन रिलेटेड इनएक्यूरेसीज। इन दैट केस प्लीज रेफर टू आवर मेन वीडियो।
नमस्कार, मी रवीश कुमार आहे। मीठ खाल्ल्याने कर्करोग आणि हृदयविकाराचा झटका येत असेल तर माणसाने जायचे कुठे? भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या मिठाच्या अनेक ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिक्स आढळून आले आहेत। पर्यावरणविषयक बाबींवर काम करणाऱ्या टॉक्सिक्स लिंक नावाच्या एनजीओने एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये प्लास्टिकचे कण मीठ आणि साखरेमध्ये आढळून आले आहेत। या संस्थेने बाजारातून अनेक ब्रँडचे नमुने घेऊन त्यांची चाचणी केली आहे। मायक्रोप्लास्टिकमध्ये मीठ आणि साखर दोन्ही आढळून आले आहेत। जर तुम्ही असे मीठ आणि साखरेचे सेवन करत असाल तर तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। या अभ्यासात टेबल मीठ, रॉक मीठ, समुद्री मीठ आणि स्थानिक कच्चे मीठ यासह 10 प्रकारच्या मिठांची चाचणी घेण्यात आली। हे नमुने ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि मार्केटमधून खरेदी केले गेले। मिठाचे 2 नमुने आणि साखरेचा 1 नमुना वगळता बाकीचे सर्व ब्रँडेड होते। परिणामांनी सर्व मीठ आणि साखरेच्या नमुन्यांमध्ये तंतू, गोळ्या आणि फिल्म्सच्या तुकड्यांसह विविध स्वरूपात मायक्रोप्लास्टिक्सची उपस्थिती दर्शविली। या मायक्रोप्लास्टिक्सचा आकार 1 मायक्रॉन ते 5 मिलीमीटर इतका होता। मीठ साखरेच्या नावाखाली प्लास्टिकचे कण खाणे यापेक्षा धोकादायक काय असू शकते? हा अभ्यास करणाऱ्या संस्थेच्या टॉक्सिक्स लिंकचे सहयोगी संचालक सतीश सिन्हा म्हणाले आणि क्वोट, आमच्या अभ्यासात सर्व मीठ आणि साखरेच्या नमुन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लास्टिक्सची उपस्थिती चिंताजनक आहे आणि दीर्घकाळापर्यंत व्यापक संशोधनाची नितांत गरज आहे। मायक्रोप्लास्टिक्सचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम आणि क्वोट, मायक्रोप्लास्टिक्स म्हणजे काय? प्लास्टिकच्या सूक्ष्म कणांना मायक्रोप्लास्टिक्स म्हणतात आणि त्यांचा आकार 5 मिलीमीटर ते 1 मायक्रोमीटरपर्यंत असतो। 1000 मायक्रोमीटर 1 मिलीमीटर बनवतात, त्यामुळे आपण कल्पना करू शकता की ते किती लहान आहेत आणि आपण ज्या स्केलबद्दल बोलत आहोत ते कदाचित उघड्या डोळ्यांनी देखील पाहिले जाऊ शकत नाहीत। भारतात बनवलेल्या या उत्पादनांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रसायने आणि इतर घटक का आढळतात ज्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो? टॉक्सिक्स लिंकच्या अहवालात असे म्हटले आहे की मायक्रोप्लास्टिक्स आपल्या शरीराच्या विविध भागांमध्ये आढळले आहेत, जसे की केस, लाळ, फुफ्फुसे, मूत्रपिंडीशिवाय ते आईच्या दुधात, प्लेसेंटा, नवजात शिशू, प्लीहा, मूत्रपिंड, रक्त आणि वीर्यनमुने। हे प्लास्टिकचे कण 3 प्राथमिक मार्गांनी आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात, गिळणे, श्वास घेणे आणि त्वचेचा थेट संपर्क। या अहवालात तपास कसा आणि कोणत्या आधारावर झाला याची सर्व माहिती देण्यात आली आहे। वैज्ञानिक विचारसरणी असे ठरवते की प्रत्येक गोष्ट पारदर्शकपणे मांडली जावी जेणेकरून कोणीही पाहू शकेल, समजू शकेल आणि आवश्यक असल्यास पुढील संशोधनाच्या आधारे बदल करू शकेल। अशा प्रकारे विज्ञान सर्व प्रकारच्या अनावश्यक भेदभावाच्या पलीकडे जाते। या अभ्यासातील उणीवा त्याचा निष्कर्ष मांडण्यापूर्वीच अधोरेखित केल्या गेल्या आहेत, हा देखील वैज्ञानिक विचारांचा एक भाग आहे। हे लक्षात येते की केवळ 15 नमुने विचारात घेतले गेले होते, जे अपुरे असू शकतात आणि भविष्यातील संशोधन ही कमतरता दूर करू शकते। टॉक्सिक्स लिंकने आपल्या अहवालात लिहिले आहे की प्रत्येकी 10 मीठ नमुन्यांमध्ये आणि 5 साखर नमुन्यांमध्ये प्लास्टिकचे कण आढळले आहेत। 1 किलो मिठात 60 ते 90 कण आढळले आहेत, ज्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे 90 कण आयोडिनयुक्त मिठात सापडले आहेत। अहवालानुसार अधिक प्रक्रिया केलेल्या आयोडिनयुक्त मिठाच्या नमुन्यांमध्ये अधिक प्लास्टिकचे कण आढळून आले। हे कसे घडते? प्लास्टिकचे कण मीठ किंवा साखरेत कसे प्रवेश करतात? आयोडीन मिसळल्यावर आयोडीनयुक्त मीठ कच्च्या मिठापेक्षा किंवा खडकाच्या मिठापेक्षा जास्त प्रक्रिया करत असल्याचे स्पष्ट करून अहवाल या प्रश्नाचे उत्तर देतो। या प्रक्रियेदरम्यान मीठ विविध मशीन्स आणि उपकरणांच्या संपर्कात येते, ज्यामुळे मायक्रोप्लास्टिक्स मिठाचा भाग बनू शकतात। याव्यतिरिक्त हे मीठ अनेक दिवस आणि महिने प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये साठवून ठेवल्याने प्लास्टिकचे कण मीठ किंवा साखरेमध्ये जाऊ शकतात। ज्या वातावरणात आयोडीनयुक्त मीठ तयार केले जाते त्या वातावरणात अधिक प्लास्टिक कणांच्या उपस्थितीमुळे देखील मिठामध्ये त्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता वाढते। अहवालात असे म्हटले आहे की प्लास्टिकचे कण जितके लहान असतील तितके आपल्या शरीरात प्रवेश करण्याची आणि संभाव्य हानी होण्याची शक्यता जास्त असते. याव्यतिरिक्त आजकाल लोकप्रिय झालेल्या रॉक सॉल्टमध्ये देखील मायक्रोप्लास्टिक असल्याचे आढळून आले आहे. जर आपण शुद्ध मीठ आणि साखर खाऊ शकत नसाल तर प्रत्येकाच्या आरोग्याला धोका आहे. अनेकदा आपण आपल्या आजारांची कारणे समजू शकत नाही. आपण कितीही सावध असलो तरी काही प्रमाणात मीठ वापरतो आणि मिठात मायक्रोप्लास्टिक असेल तर त्याचा आपल्या शरीराच्या अवयवांवर घातक परिणाम होतो. कोणता रोग कशामुळे होतो हे आपल्याला माहीत नाही आणि दावा करू शकत नाही, परंतु कर्करोग इतक्या वेगाने वाढला आहे की आपण ही कारणे हलक्यात घेऊ शकत नाही. जून 2024 दैनिक भास्करने अहवाल दिला की सध्या भारतात 26 दशलक्षाहून अधिक कर्करोगाचे रुग्ण आहेत. 2025 ही संख्या 30 दशलक्षांपर्यंत पोहोचू शकते. कर्करोगाच्या प्रसाराच्या बाबतीत भारत केवळ चीन आणि अमेरिकेच्या मागे आहे. दरवर्षी सुमारे 1.5 दशलक्ष नवीन कर्करोगाची प्रकरणे नोंदवली जातात. 2023 कर्करोगामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9,16,000 होती. भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगाची 90% प्रकरणे नंतरच्या टप्प्यात आढळून येतात, तर स्तनाच्या कर्करोगाची ही संख्या 50% जवळपास आहे. याव्यतिरिक्त गर्भाशयाच्या मुखाच्या आणि तोंडाच्या कर्करोगाच्या 70% प्रकरणे प्रगत अवस्थेत पोहोचल्यावर आढळून येतात.